नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या दुपारच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. शारदीय नवरात्र उत्सवाची आज आठवी माळ म्हणजेच अष्टमी. आज महागौरीच्या पूजेसह घराघरात कन्यापूजन देखील केलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अष्टमीनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान आज संध्याकाळी नवी दिल्ली इथं चित्ररंजन पार्कमधील दुर्गा पूजा उत्सवात सहभागी होणार आहेत. 21व्या शतकात सशस्त्र दलांमधील परस्पर कार्यक्षमता आणि संयुक्तता ही रणनीतिक गरज बनली आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केलं. नवी दिल्ली इथं आज झालेल्या त्रिसेवा चर्चासत्रात ते बोलत होते. ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतानं आपल्या हवाई संरक्षणात संयुक्तरित्या कामगिरी केली जी निर्णायक ठरली असं ते म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या एकात्मिक हवाई कमांड आणि नियंत्रण प्रणालीनं भारतीय लष्कराच्या आकाशतीर आणि भारतीय नौदलाच्या ट्रिगनसह केलेल्या कामगिरी हा या यशाचा मूलभूत आधार होता असं त्यांनी सांगितलं. ते म्हणाले,
हमारी सेनाएं न सिर्फ दुनिया की सर्वश्रेष्ठ सेनाओं में गिनी जाती हैं, बल्कि उनके वैल्यूज और उनकी अप्रोच की भी दुनिया में सराहना होती है. और हमारी यह सर्विस की अपनी गौरवशाली परंपरा रही है और परंपरा के साथ मैं यह मानता हूं कि हमारी यह पहचान भी रही है.
पशुधन क्षेत्रात गेल्या काही वर्षात वार्षिक 12% वाढ झाल्याची माहिती केंद्रीय मत्स्य व्यवसाय पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री राजीव रंजन सिंह यांनी दिली. पशुधनाच्या वाढीमुळे कृषीपूरक व्यवसायांच्या मूल्यवर्धित 31% वाढ झाली असून देशाच्या अर्थव्यवस्थेतही 5% जास्त वाढ झाल्याचं त्यांनी सांगितलं. शाश्वत पशुधन रुपांतरण याविषयीच्या दुसऱ्या जागतिक परिषदेत ते काल इटलीमध्ये बोलत होते. भारत दुग्धोत्पादनात जगात आघाडीवर आहे. पशुधनाच्या लसीकरणाचं राष्ट्रीय गोकुळ अभियान, भारत पशुधन डिजिटल ओळख आणि महिलांच्या नेतृत्वातील सहकारी पशुपालन व्यवसाय यासारखे बदल घडवून आणणारे आणि सर्वसमावेशक उपक्रम भारतात सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. बिहार विधानसभा निवडणुकांसाठीची अंतिम मतदार यादी आज जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर दुपारपर्यंत मतदार याद्या उपलब्ध होतील. मतदार यादीच्या प्रति सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना आणि राजकीय पक्षांना देण्यात येणार असल्याचं निवडणूक आयोगाच्या निवेदनात म्हटलं आहे. लडाखचे पोलीस महासंचालक डॉ एस डी सिंग यांचा सोनम वांगचुक यांच्या अटकेसंबंधीचा बनावट व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर प्रसारित केला जात आहे. पत्र सूचना कार्यालयाच्या फॅक्ट चेक युनिटनं स्पष्ट केलं आहे की लडाखच्या पोलीस महासंचालकांनी वांगचुक यांच्या अटकेबाबत असं कोणतंही विधान केलं नाही. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील मौजे नागोर इथं पुरामध्ये बुडून मृत्यू झालेल्या बालाजी व्यंकट मोरे यांच्या कुटुंबियांना आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते शासनाकडून 4 लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला. बालाजी यांचा परवा बुडून मृत्यू झाला. किल्लारी भूकंपाला आज 32 वर्ष पूर्ण होत आहेत. आमदार अभिमन्यू पवार यांनी आज सकाळी किल्लारी इथल्या स्मृतीस्तंभाला पुष्पचक्र अर्पण करून भूकंपात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना आदरांजली वाहिली. लातूरच्या मध्यवर्ती बसस्थानकावरून पुणे आणि मुंबई बस सेवा आजपासून पूर्ववत सुरू करण्यात आली. या अनुषंगानं मुरुड बसस्थानकावर उदगीर पुणे बस चालक वाहकांचा खासदार डॉ शिवाजीराव काळगे यांच्या हस्ते शाल श्रीफळ हार देऊन सत्कार करण्यात आला. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयानं 2025 क्रीडा पुरस्कारांसाठी अर्ज मागवले आहेत. या पुरस्कारांसाठीच्या सूचना मंत्रालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पात्र खेळाडू, प्रशिक्षक आणि संस्था 28 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन पोर्टलद्वारे आपले अर्ज सादर करू शकतात. महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धा आजपासून सुरू होत आहे. गुवाहाटी इथं भारत आणि श्रीलंका यांच्यात पहिली लढत होणार आहे. भारत या स्पर्धेचं यजमानपद भूषवत आहे. 2 नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत 8 संघांमध्ये 31 सामने होतील. ज्येष्ठ साहित्यिक आणि कथाकार भास्कर चंदनशिव यांचं रविवारी निधन झालं. मराठवाडा साहित्य परिषदेनं त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ उद्या बुधवारी संध्याकाळी 5:30 शोकसभा आयोजित केली आहे. जायकवाडी प्रकल्पातून सध्या 1,02,000 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. पाणलोट क्षेत्र आणि नाशिक विभागात सध्या पाऊस नाही, मात्र 2 दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे वरच्या भागातील धरणातून विसर्ग चालू आहे. त्यामुळे धरणात येणारी आवक सरासरी 1,20,000 क्युसेक्स आहे. जायकवाडी विसर्गाबाबत नागरिकांनी समाज माध्यमांवरील माहितीऐवजी वस्तुनिष्ठ माहिती घ्यावी असं आवाहन जायकवाडी प्रकल्पाच्या मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्षाकडून करण्यात आलं आहे. हवामान. राज्यात आज नांदेड जिल्ह्याला तर उद्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र 6:10